चीनीमंडी.com पॉडकास्ट।
थकित FRP न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाई, जिल्हाधिकारी। साखरपट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील काही साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची ऊस थकबाकी थकवली आहे। ऊस शेतकऱ्यांना FRP प्रमाणे ऊस बिले न दिल्यामुळे या कारखान्यांवर जप्तीची कारवाई केली जावी असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले। ऊस थकबाकीच्या विषयाबाबत जिल्ह्यातील शेतकरी सामाजिक संघटना, कारखान्यांचे प्रतिनिधी यांच्याबरोबर जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक आयोजित केली होती। या बैठकीत विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाल्यानंतर शंभरकर यांनी कारवाईचे आदेश दिले। शंभरकर म्हणाले, जे कारखाने FRP म्हणजेच फेअर रेम्युनरेटिव्ह प्राइस प्रमाणे ऊसाचे पैसे देण्यास सक्षम नाहीत त्यांच्यावर RRC प्रमाणे जप्तीची कारवाई करा। तसेच साखरेचा लिलाव करून त्यातून जमा होणारी रक्कम शेतकऱ्यांना बिलापोटी द्यावी। तरीही शेतकऱ्यांची बाकी शिल्लक राहत असेल तर त्या कारखान्यांवर जप्तीची कारवाई करा।